chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांसाठी गोड बातमी। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ। राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली। सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 2 लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते। मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल आणि व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीनं भरून त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल। याच कालावधीमध्ये उचल केलेलं पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल आणि व्याजासह असलेली थकबाकीची रक्कम सुद्धा या योजनेसाठी पात्र असेल। या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 2 लाख महत्तम मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल। मार्च 2020 पासून योजनेचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येईल। त्यापूर्वी सदर योजना यशस्वी रीतीनं पार पाडण्यासाठी आजपासून पुढच्या 2 महिन्यात सर्व बँका, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं प्रशिक्षण पार पाडलं जाईल। तसंच योजनेच्या ठळक वैशिष्ट्यांची गाव पातळीवर प्रसिद्धी करून कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात येईल। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाबद्दल सविस्तर माहिती देताना वेळोवेळी गाव पातळीवरती देण्यात येईल। 2 लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी जेवढी रक्कम लागेल तेवढ्या रकमेची अर्थसंकल्पीय तरतूद शासन करणार आहे। योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व लाभार्थी शेतकरी सन 2020-21 पीक हंगामासाठी नव्यानं कर्ज घेण्यास पात्र होतील असंही ते म्हणाले। नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत योजना लवकर जाहीर करण्यात येईल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हे एक मोठं आव्हान आहे। राज्याची वित्तीय स्थिती चांगली असो अथवा नाजूक असो, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही योग्य ते निर्णय घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं।